जी हाँ बिल्कुल, इस गाने की तरह मिलेगी मिलेगी तुझे भी मिलेगी, बस कोशिश करती रहनी चाहिए, सक्सेस तो मिल ही जानी है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे मॉर्निंग नंबर वन, जो रोज सकाळी 7 वाजता घेऊन येते तुमची नांदेडची राणी आर जे सारा। आणि आज आपण बोलतोय ते म्हणजे व्हॉट्सअप थ्रू काय वेगळं काम करता येईल या गोष्टीवरती। म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हॉट्सअपवरती फक्त आणि फक्त टाईमपासच होतो, पण खरंच कुठल्याही गोष्टीचा वापर कसा करायचा आणि त्यातनं काय घडवून आणायचं हे मात्र आपल्यावरतीच डिपेंड करतं। आणि हेच गोष्ट आपल्या शहरात प्रूव्ह करून दाखवली आहे, ती म्हणजे युवा नांदेड या व्हॉट्सअपच्या ग्रुपने। जे आयस ग्रुप मे डॉक्टर लोगो के अलावा कई और लोग भी है शामिल, आणि त्यांनी चक्क काहीतरी खास करून दाखवलं। पण या ग्रुपची आणखीन एक खासियत अशी आहे की या ग्रुपमध्ये कधीच कुणी कुणाला म्हणत नाही की यावेळेला इथे पोहोचूयात किंवा मी इथे पोहोचणार आहे। बस एवढा मेसेज सांगितला जातो की माझं काम संपलंय, मी इकडे जाऊन श्रमदान करतोय। मग ज्यांना ज्यांना जसं जसं जमेल तसं तसं ते करतात। म्हणजे इतकं सेल्फ डिसिप्लिन कसं कोणी असू शकतं ना?
असं आहे की प्रत्येकाचा शेड्यूल आहे। डॉक्टर लोकांचं कसं असतं की डॉक्टरचं काम दुसरं कोणी करू शकत नाही।
बिलकुल।
आणि जेव्हा मला पूर्णतः मी फ्री असेल त्याच वेळेस मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो। त्यामुळे सगळ्या डॉक्टरांची वेळ एकत्रच असणं असं काही शक्य नव्हतं। सकाळी 6 वाजता गेल्यानंतर 6 पासून पुढे ज्याला ज्याला जसं जसं जमेल ज्या शेड्यूलनुसार तसा तो येतो, तासभर 1.5 तास काम करतो आणि निघून जातो। ते कुणालाही बंधन नाही, कुणालाही कुणाचा इतकाच वेळ आला पाहिजे असं काही नाही। जमेल तसं येतात आणि आपला आपला श्रमदान तिथे करून जातात लोक।
व्हेरी नाईस। आणि सर आता मला वाटतं तुम्ही विष्णुपुरी प्रकल्पातनं गाळ तिथलं पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढायचं ठरवताय, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात
विष्णुपुरीचं कसं आहे? विष्णुपुरीचा आमचा विचार आहे, पण विष्णू प्रकल्प खूप मोठा आहे, व्यापक स्वरूपावर तिथे काम करावं लागेल। पण तो विचारच आहे अजून काही प्रत्येक, आणि शिवाय प्रशासकीय बाबीची पण तिथे परवानग्या व्यवस्थित घ्याव्या लागतील। विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे शासनाचा प्रकल्प आहे, मोठं संकल्पना आहे ती। प्रचंड शक्ती पण लागणार, आपल्याला माणसं पण खूप लागतील। तिथे विचार सुरू आहे आमचा, पण बघूयात। आणखी आम्ही प्रत्यक्ष पावलं तशा याच्यासाठी उचलले नाही जास्त काही।
क्या बात है, म्हणजे विष्णुपुरी सारखा मोठा प्रकल्प सुद्धा साफ करण्याची, त्यातला गाळ बाहेर काढण्याची तयारी यांच्या ग्रुपची आहे। पण आणखी यांचं काय काय करायचं मानस आहे त्याही बाबतीत आपण जाणून घेऊयात, पण जर हव्यात, कारण त्याच्यात ऐकायचं येणारे ट्रॅक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।